चीनी मंडी .com पॉडकास्ट।
महाराष्ट्रात 44 साखर कारखान्यांना कारवाईचा इशारा। यंदाच्या ऊस गाळप हंगामात अजूनही एकूण FRP 80% FRP देऊ न शकलेल्या महाराष्ट्रातील 44 साखर कारखान्यांच्या विरोधात राज्य सरकारनं कारवाईचा इशारा दिला आहे। तसंच 2018 ऊस दर नियंत्रण आदेशाचं पालन करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली। शेखर गायकवाड म्हणाले, जर संबंधित साखर कारखान्यांनी किती तारखेपर्यंत शेतकऱ्यांचे FRP पैसे देणार हे जाहीर केलं नाही तर त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल। तारीख जाहीर करताना FRP देण्यासाठी पैसे कुठून उभे करणार याचा तपशील देणंही बंधनकारक आहे। अल्पमुदतीच्या कर्जातून, साखर निर्यातीतून की साखर विक्रीतून उरलेल्या पैशातून FRP भागवणार याची माहिती द्यावी लागणार आहे। त्यानंतरच त्यांनीच जाहीर केलेल्या तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यांवर FRP जमा झाली नाही तर सक्तीनं त्यांची साखर आणि इतर जंगम मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे। राज्यातील जवळपास 200 साखर कारखान्यांपैकी 156 साखर कारखान्यांनी 80% किंवा FRP जास्त पैसे शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा केले आहेत। भारतात ऊस बिल थकबाकी फेब्रुवारीपर्यंत 20,000 कोटींपर्यंत गेली होती। त्यात देशातील दुसऱ्या क्रमांकाचं साखर उत्पादक असलेल्या महाराष्ट्रातील थकबाकी 4,500 कोटी होती। बंपर उत्पादनामुळे साखरेचे आंतरराष्ट्रीय बाजारातील दर घसरले आहेत, त्याचबरोबर देशातील मागणीही कमी झाली आहे, त्यामुळे साखर कारखाने अडचणीत आले आहेत। परिणामी शेतकऱ्यांची ऊस बिलं थकली आहेत। लोकसभा निवडणुकांमुळं केंद्र आणि राज्य सरकारनं कोणत्याही परिस्थितीत ऊस बिलं थकू नयेत यासाठी पावलं उचलली आहेत। महाराष्ट्रात साखरेच्या किमान आधारभूत किमतीच्या खाली काही कारखाने विक्री करत असल्याची माहिती होती। त्या पार्श्वभूमीवर साखर आयुक्तालयाकडून कारखान्यांचं विक्री ऑडिट करण्यात आलं, त्यात 6 साखर कारखाने दोषी आढळले आहेत।